पुस्तक आगरकर दर्शन, वाचक आनंद वर्तक, लेख 13, बंधने कोण व कोणती घालणार। ज्यांना बसल्या जागेवरून हलावयाचे नाही व जुने तेवढे चांगले असे वरकरणी म्हणत बसून जुन्या लोकांकडून गाजी म्हणवून घ्यावयाचे आहे, त्यांच्या अनेक लपंडावांपैकी हा एक लपंडाव आहे की कोणतीही गोष्ट करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर न घेता ज्या गोष्टी कराव्या असे दुसरे लोक म्हणत असतील त्यातील दोष मात्र काढीत बसावयाचे, पण त्या करणे योग्य नसेल तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणत्या कराव्या हे स्पष्टपणे सांगण्याची छाती कधीही कराव्याची नाही। कुठून करतील बापडे? ज्यांच्या विचाराचा व आचारांचा धक्का काडीमोड झाला आहे त्यांना अमुक प्रकारचे वर्तन चांगले असे उघडपणे कोठून म्हणता येणार? भलतेच करणे उचित आहे असे म्हणावे तर मोठमोठ्या पदव्या मिळवल्या असून व विद्वानात नावाचा उच्चार होत असून अज्ञान व अप्रबुद्ध मनुष्याप्रमाणे काहीतरी बडबडल्याचा दोष पदरी येणार व विचाराने प्रशस्त वाटलेल्या गोष्टीचा निषेध केल्याबद्दल काजाला रात्रंदिवस टोचणी लागणार। बरे तसे न करावे आणि मनास शुद्ध वाटत असेल ते उघडपणे बोलून दाखवावे तर लोकांची इतराजी होऊन लोकप्रशंसारूप चैतन्य हेतू आणि चैतन्याधार लयास जाणार। अशा रीतीने दोन्ही बाजूंनी दोन प्रकारच्या इंगळ्या ज्यांस आपल्या तीव्र नांग्या मारित आहेत त्यांनी सैरावैरा करू लागून भलभलतेच बडबडत सुटावे। बुद्धिमत्तेची व शहाणपणाची वृथा घमेंड मारित बसून अमक्याची प्रोफेसरी जाईल अशा भीतीने अमका अमक्याचा स्तुतीपाठ करीत आहे असे म्हणावे आणि आपली प्रोफेसरी गेल्यामुळे केवळ चरितार्थासाठी घातलेले बॅरिस्टरीचे नवीन दुकान भरभराटीने नीट चालावे म्हणून किंवा अविचाराने अथवा दुराग्रहाने जी मते एकदा चांगली म्हटली व प्रसिद्धपणे ज्यांचा एकवार अंगीकार केला त्यांच्या उलट मतातील चांगलेपण कबूल केले तर वर्गणीदार कमी होऊन शिवाय मूर्खपणही पदरी पडणार ते टाळावे म्हणून द्रव्यार्जनासाठी हवा तो धंदा करणाऱ्या समाजातील अतिकनिष्ठ व्यक्तीप्रमाणे दारावरून जे गिराईक जाईल त्याला हका मार मारून तो खुश होईल असा प्रलाप त्याच्यापुढे करावा हे अगदी स्वाभाविक आहे। असले वर्तन फायद्याचा हिशोब चोख रीतीने करता येणाऱ्या गणितालाच साधण्यासारखे आहे व त्याच्या या शास्त्रातील पांडित्याला जर कायद्याची थोडीशी फोडणी दिलेली असेल तर त्याला त्या वर्तनाची कुरूपता सामान्य लोक चकतील अशा रीतीने छपवता येणार आहे हे आम्ही कबूल करतो। ज्याने तर्कशास्त्राची फक्त 10-5 पाने वाचली आहेत त्यालाही मयासुराची कला साधावयाची नाही व ती साधण्याची तो परवाही करीत नाही। लोक काहीही म्हणत, असला मनुष्य मिशा बोडून घेऊन कर्मठ ब्राह्मणाच्या कळपात शिरण्याची महत्वाकांक्षा न धरता आपल्या मनात शुद्ध वाटेल ते बोलतो आणि वटवाघुळाप्रमाणे माझी अवस्था झाली आहे असे लाजीरवाणे शब्द स्वमुखातून काढण्याचा शोचनीय प्रसंग स्वतःवर न यावा म्हणून समाजास न सोडता आपल्या आचार विचारात जितकी संगत ठेवता येईल तितकी ठेवण्याचा प्रयत्न करतो। असो, आमच्याकडे असलेल्या कर्जाची आज ही अंशत फेड केली आहे एवढे येथे सांगतो आणि असली तऱ्हेवाईक प्रस्तावना पुरी करून मुख्य विषयाकडे वळतो। समाजाची सुस्थिती असावी आणि त्यास हळूहळू उन्नतावस्था येत असावी यासाठी प्रत्येक अवस्थेत त्याला काही बंधने असणे आवश्यक आहेत व त्याच्या घटकांनी त्यांचा प्रतिपाल केला पाहिजे हे सामान्य विधान ज्याप्रमाणे आम्ही कबूल करतो त्याप्रमाणे अनेक कारणांनी प्रत्येक समाजाच्या स्थितीत एकसारखा फेरफार होत असतो म्हणून त्याच्या बंधनातही फेरफार होत गेला पाहिजे हे विधान पुराणप्रिय अशा आमच्या प्रतिपक्षांनी कबूल केले पाहिजे। कलह न होता ज्या समाजात सुधारणा होत असते त्या समाजाचे अज्ञ घटक नकळत किंवा जाणून बुजून निरुपयोगी झालेली जुनी बंधने टाकीत जातात आणि नवीन लावून घेतात। कालमान झपाट्याने बदलत चालले आहे असे पाहून जुन्या लोकांनी नव्या लोकांसाठी आपली पुराणप्रियता किंचित ढिली केली पाहिजे व नव्या लोकांनी जुन्या लोकांसाठी आपली नवप्रियताही थोडीशी कमी केली पाहिजे। तसे न होईल तर नव्या जुन्यांचे रण माजल्याशिवाय राहणार नाही। असल्या रणात उभय पक्षातील लोकांनी शब्दप्रहारांपलीकडे जाऊ नये असे सामान्य इसम म्हणतात, पण ज्यांना आपणाकडे जगातील दरोबस्त अकलेचा मक्ता आहे असे वाटत असते ते अशा समरात केशाकेशी व दंडादंडी होण्यास काही हरकत नाही एवढे प्रतिपादनच राहतात असे नाही तर पडद्याआड उभे राहून अशा पुण्यकृत्यास आपल्या हातून होण्यासारखी मदत करतात। असले इसम समाजाचे अत्यंत निर्घृण हितशत्रू होत व अशांचे मायावीपण उघड पाडणे म्हणजे समाजाचे कल्याण करणे होय। सध्या आपल्या समाजात जो कलह चालला आहे तो वर सांगितलेल्या सामोपचाराच्या मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न न करता अधिकाधिक पेटत जाण्यासाठी जे आपली अक्कल व विद्वत्ता खर्च करीत आहेत त्यांना मनुष्य म्हणावे का राक्षस म्हणावे हे आम्हाला समजत नाही। पूर्वीचे कडकडीत ब्राह्मणपण आता राहण्याची आशा नाही हे पक्के समजले असून आपल्या आचरणाने व भाषणाने तुम्ही करता ते ठीक आहे, तुमचे बोलणे वाजवी आहे, गरज पडल्यास मी तुमच्यात मिसळून तुमची तरफदारी करण्यास तयार आहे असे जुन्या लोकांस भासवून त्यांचेकडून अशक्य, असंभवनीय व सर्वांस अहितकर अशा प्रकारची उठावणी करणाऱ्या मनुष्याने मी समाजाचा खरा अग्रणी आणि मतप्रदर्शक प्रतिनिधी म्हणून राजरोस मिरवावे याहून विशेष हास्यास्पद असे काही असेल काय? स्वातंत्र्याची विनाकारण ऐट मिरवणाऱ्या पण वास्तविक पाहता लौकिकाशेने अज्ञ जनसमूहाचे दासानुदास होऊन गेलेल्या काही दांभिकांची भर न मिळती तर सध्या बहिष्काराची शुष्क चर्चा चालली आहे ती मुळीच चालली नसती. पण यांनी जर अशा रीतीने मूढ लोकांस गुंजारले नाही व विचारले नाही तर यांच्या नावाचा नगारा कसा वाजणार व प्रशस्त किंवा अप्रशस्त साधनांनी यांना आपल्या प्रतिपक्षांचा सूड कसा घेता येणार? समाजाच्या कल्याणाची जर यांना खरी कळकळ असती तर बहिष्कारवाल्यांनी ज्या अत्यंत असंभवनीय अटींवर सहाय्य करण्यासाठी घरच्या भाकरी खाऊन जोडे फाडण्याचा धंदा आरंभला आहे त्यास पडू दिले नसते. किंवा मानभावी लोक म्हणतात त्याप्रमाणे या बहिष्कारवाल्यांशी त्यांचे काहीच संगनमत नसते तर सांप्रतकाली अमुक बंधनांचा त्याग केलाच पाहिजे, अमुक ठेवली पाहिजेत व अमुक नवीन करून घेतली पाहिजेत असे त्यांनी उघडपणे सांगितले असते. समंजस लोकांनी आपणास अगदीच मूर्खात काढू नये म्हणून जाता जाता असे म्हणायचे की ब्राह्मणांनी पुनर्विवाहाशी संबंधित असलेल्या गृहस्थांशी अन्नोदक व्यवहार करण्यास पाहिजे त्या हिंदूच्या हातचे पाणी पिण्यास उष्णातिशयाचा सोडा वॉटरने उपशम करण्यास फार लांबच्या प्रवासात दारुण क्षुत पीडा दूर करण्यास्तव बिस्कुटाशन करण्यास किंवा एखाद्या प्रसंगी केवळ मजालसे खातर ख्रिस्त्याने तयार केलेल्या व परोपकारी आंग्ल स्त्रियांनी प्रेमपुरस्सर सुंदर काचपात्रात घालून पुढे केलेल्या कांगरा व्हॉलीतील फॅमिली मिक्सचराचे उन्हून उन्हून चार घोट घेण्यास काही हरकत नाही. पण ही हकीकत समजल्यावर गवयगती ब्राह्मण जर असे म्हणू लागले की का हो आम्ही तुम्हास आमचे अग्रणी समजतो, निदान तुम्ही आजपर्यंतच्या आपल्या भाषणांनी व बाह्यकृत्यांनी आम्हास असे भासवले आहे, तेव्हा तुमच्या विरुद्ध जी किंवदंती उठली आहे तीत काही तथ्य आहे काय? तर या जंबुक वृत्ती न हिंदू न यवनास असे उत्तर द्यावे लागते की माझ्या हातून नकळत तुम्ही म्हणता ती चूक झाली खरी, पण ती बद्दल तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घेऊन मी तुमचा अग्रणी राहण्यास तयार आहे. जर हे आमचे लिहिणे या पंथाच्या लोकांविरुद्ध शुद्ध बालंट असेल तर ते आमच्या तीरावर किंवा तटात आहेत, उलट तीरावर किंवा तटात नाहीत हे त्यांचे त्यांचंच कबूल केले पाहिजे. पण सांप्रतकाली पखवाजाच्या दोनही तोंडांसारख्या त्यांना दोहोंकडूनही ज्या चापट्या मिळत आहेत त्यांचे कारण त्यांचे वर्तन व विचार नवीन पंथाचे असून केवळ तोंडच्या पोकळ थापांनी ते जुन्या पंथातील लोकांचे अग्रणीत्व आपल्या हस्तगत करून घेण्याच्या व त्यापासून होणारे आधिभौतिक व आध्यात्मिक फायदे साधण्याच्या खुळ्या नादास लागले आहेत. त्रिशंकूची पुण्याई मोठी असल्यामुळे तो कसा तरी अंतराळी लोंबत राहिला, पण हे बिचारे अत्यंत पुण्यहीन असल्यामुळे दोन तटांच्या किंवा तीरांच्या दरम्यान होत असलेल्या खळखळाटात गडप होतील की काय अशी भीती वाटते. देव करो आणि हे या किंवा त्या तटास कसे तरी लागोत असे आम्ही मनापासून चिंतितो. आता कोणी असे विचारतील की या दोन तटांच्या दरम्यान लहानसा सेतू किंवा पूल बांधता येणार नाही काय? यावर आमचे असे उत्तर आहे की वर निर्दिष्ट केलेल्या समाजाग्रणींसारखे समाजाग्रणी सुदैवानी पुढे न येतील तर थोड्या वर्षात या पुलाचे मच्छ पाण्याच्या पृष्ठभागावर दिसू लागून त्यांवर कमानी टाकण्याची आणि त्यांवरून येण्या जाण्यास सुलभ असा रस्ता करण्याची संधी येण्याचा संभव आहे, कारण तसे करण्याची बरीच साधने चोहोंकडून जुळू लागली आहेत. पण या कौटिल्यपूर्ण इतो भ्रष्ट स्ततो भ्रष्टांच्या अनिश्चल व परवंचक भाषणांनी आणि कृत्यांनी उभय पक्षांचा समय होण्याची चिन्हे कमी कमीच होत जाणार. अशा लोकांच्या आधारावर जुने लोक जर भलभलते आग्रह धरून बसतील तर त्यांस ज्या धर्मग्लानीचे एवढे भय पडले आहे ती त्यांस म्हणता म्हणता ग्रासून टाकील असे वाटते. आणि एका प्रकारे असेच व्हावे असे आमच्या मनात कधी कधी येते, कारण यांच्या धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानी न समजता धर्मोत्कर्ष समजतो. मूर्तीपूजा अजिबात नाहीशी होणे, यज्ञयागांचे थोतांड क्रमक्रमाने शिथिल होत जाणे, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदक व्यवहार करण्याची किंवा लग्न लावण्याची सदर परवानगी असणे, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्रांचा किंवा धर्मग्रंथांचा अभ्यास करणे, स्त्री पुरुषांनी हव्या त्या वयापर्यंत किंवा मुळीच अविवाहित राहणे, स्त्रियांस हवी ती विद्या संपादू देणे किंवा हवा तो धंदा करू देणे, ज्याचे त्याने आपल्या तब्येतीप्रमाणे लग्न करणे, अशौचादी कोणत्याही प्रकारच्या कारणाने कोणासही कुरूपता न येणे, ऊर्ध्व दौहिकादी गलिच्छ व अमंगल संस्कार बंद पडणे वगैरे गोष्टी प्रचारात आल्यास कोणत्याही प्रकारची धर्मग्लानी होणार आहे असे आम्हास वाटत नाही. अशा प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे असा आमचा समज आहे. तथापि यापैकी कित्येक आचारांवर अनेकांचा खरा विश्वास असेल याविषयी आम्हाला शंका नाही. त्यांचा त्यांवरील विश्वास उडण्यास त्यांना अर्वाचीन पद्धतीचे शिक्षणच मिळाले पाहिजे. ते मिळून त्यांची मने सुसंस्कृत होईपर्यंत सर्वसामान्य अशी काही बंधने करून घेण्यास आम्ही राजी आहोत, पण आज ती ठरवणार कोण व त्यांचा अंमल करणार कोण हे मात्र समजत नाही. समाप्त.